chinimandi.com podcast. ब्राजील कोविड 19 ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो कोरोनाग्रस्त. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो कोरोनाग्रस्त झाले आहेत. ते म्हणाले त्यामध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत आणि त्यांना याबाबत अडचण नाही. बोल्सोनारो म्हणाले, मी ठीक आहे, माझी तब्येत सामान्य आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच माझे वावरणे राहील. ब्राझील जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रभावित देशांमध्ये अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. इथे जवळपास 16 लाखापेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत. यामध्ये 65,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. जेअर बोल्सोनारोच्या सरकारवर कोरोनाबाबत सावधानतेचे पाऊल न उठवण्याचे आरोप झाले आहेत. सुरुवातीच्या दिवसात बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरसला सामान्य फ्ल्यू असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की जर मी कोरोनाग्रस्त झालो तर या साध्या फ्ल्यूमुळे हार मानणार नाही. राष्ट्रपतींनी 11 मार्चला सांगितले होते, मला आत्तापर्यंत इतके समजले आहे की कोरोना व्हायरस ऐवजी अनेक प्रकारचे दुसरे फ्ल्यू आहेत ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे.